कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी संदीप पाठक. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला सांग की फू बाय फू सारखे म्हणा किंवा आता हास्य जत्रा चालू आहे, असे अनेक कॉमेडी शो आता रियालिटी शोज येतात पण तू त्याचा पार्ट म्हणून आम्हाला आता दिसत नाहीस. वेर ॲज यु नो, मला वाटतं विशाखा सुभेदार म्हणा किंवा असे अनेक कलाकार आहेत, चौगुले म्हणा, हे सगळे अजूनही अशा शोज मध्ये काम करतात. तू न दिसण्याचं कारण काय?
मला असं वाटलं की यार का नाही दिसत हा.
खूपच अभ्यास केलायस तू माझा. मला असं वाटतं की जसं एकांगिका असतात, फार मला रमायचं नाहीये तिथे. मला 3 मिनिटाचा विनोद पेक्षा मला 3 तास लोकांना हसवायचंय. 2020 बॅट्समन नाही व्हायचंय. मला कसोटीमध्ये 1.5 दिवस खेळायचंय. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी मला बघायला तिकीट काढावं. ती अचीवमेंट आहे असं मला
वाटतं. नक्कीच मला आवडलं. आणि इनफॅक्ट की मला खरंच खूप क्युरियोसिटी होती की हा दिसत का नाही कुठे म्हणून.
आणि अजून एक असं असतं की मला त्या पैशांची सवय नाही करून घ्यायची. मी आधी भाकरी आणि भाजीच खात होतो, आजही तेच खातो.
जर पैसा खऱ्या अर्थाने कुठे लागत असेल तर संसाराला, कारण तेव्हा आपली काही एकट्याची जबाबदारी नसते. तर तुझी बायको मुळात तुला कुठे भेटली? जसं तू म्हणास की अफेअर नाही करू शकलास तू, त्याबद्दल आम्हाला जरा सांग धमाल.
अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही आहे. नंतर लव्ह केलं मी तिच्यावर, प्रेम केलं. पण बघण्याचा कार्यक्रम, चहा पोहे असा टिपिकल कार्यक्रम झाला. आधी अरेंज मॅरेज होत करायचं आहे म्हणून मुली आल्या नाहीत कोणीच, कारण ह्या क्षेत्रात आहे, सेटल नाही आहे. पण तिचं स्थळ आल्यावर मला तिच्या वडिलांविषयी खूप आदर वाटला की अशा मुलाला ती मुलगी देत आहेत. भाऊसाहेब गजरे तिचे वडील आणि माझ्या बायकोचं नाव कल्पना गजरे. तेव्हा ती इंटिरियर डिझायनिंग शिकत होती पुण्यात. मला ती आवडली, तिचे विचार आवडले, तिची ॲडजस्टमेंट आवडली. मी जेव्हा मी सुरुवातीला म्हणलो की मला एवढं एवढं मानधन मिळतं नाटकाचं, रात्रीचा प्रयोग असेल तर मी 1:30 जेवतो रात्री, सगळं सांगितल्यावर ती म्हणजे हां ठीक आहे ना. मग
तुमचं लग्न कुठे झालं?
बीड. बिदाईच्या वेळेस ती खूप रडत होती तर मी मुसू मुसू रडत होतो की तिला किती वाईट वाटतंय आणि घरचे रडतायत वगैरे.
तुला एक मुलगा आहे.
हो, हनीमूनला आम्ही दापोलीला गेलो होतो, जिथे कोण मला ओळखणार नाही. करद्या नावाचं गाव आहे, तिकडे एक छान रिसॉर्ट, तिथे गेलो होतो. मुलगा 2010 निषाद नाव आहे. आता तो 3रीला आहे. क्रिकेटचा वेडा आहे तो, विराट कोहली.
तू फिल्म्स मध्ये नेहमी काही ना काही वेगळे रोल्स करत आलात. म्हणजे मला एक डाव धोबी पछाड पण आठवतो तुझा, त्यातला तुझा भन्नाट रोल, किंवा 1000 ची नोट, खूप अवॉर्ड्स त्या फिल्मला मिळाली. तर त्याचा अनुभव काय होता आणि त्या फिल्म बद्दल काय सांगशील?
1000 ची नोट ची मी ऑडिशन दिली होती, कारण तो श्रीहरी साठे अमेरिकेत असतो, तो डिरेक्ट करणार होता. हॉलिवूडच्या पद्धतीनं त्यांनी काम केलं, खूपच ऑर्गनाइज्ड, नियमबद्ध, उषा नाईक होत्या, विषय चांगला होता. सो मला असं वाटतं की चांगल्या प्रोजेक्टचा आपण भाग असलं पाहिजे. त्यातलीच ती फिल्म म्हणजे 1000 ची नोट, ज्यांनी मला खूप अवॉर्ड्स म्हणतो ना, जिथे अजून ऍक्टर सेटल होतो,
रेकॉग्निशन,
ते मला 1000 ची नोट.
आणि मग नंतर कोणाही ऍक्टरला हवी असते ती म्हणजे प्रमुख भूमिका. आणि रंगापतंगामध्ये मला वाटतं तू मकरंदादा सोबत तू ते केलं होतंस, तर ह्याबद्दल काय सांगशील? तुझी लाईफ बदलली त्यानंतर, काय काय अनुभव तुला देऊन गेली फिल्म?
कॉन्फिडन्स दिला की लीड करू शकतो आपण. मकरंद होता, त्यांनी सपोर्ट केला, अनेक पुरस्कार मला त्या भूमिकेसाठी मिळाले. आणि नंतर मग मला आता इडक आणि व्हिडिओ पार्लर, ती रंगापतंगामुळे मला ती डेव्हलपमेंट आहे माझ्या.
म्हणजे त्या त्या फिल्म्स मध्ये तू आता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेस. तर
हो
संदीप, अर्थात आम्हाला माहिती की यु नो तू किती अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स करतोस आणि इतकी उत्तम मिमिक्री करतोस, पण मला सांग की ह्या रॅपिड फायर राऊंड मध्ये जर तू लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून अचानक एके दिवशी उठलास तर तू काय करशील?
कोट्या.
दादा कोणके?
थोडासा त्यांचा आवाज जमतो मला.
शिव्या देईल, कारण त्या फार गोल्ड वाटतात त्यांच्या तोंडात.
मकरंद अनासपुरे.
हसेल.
अशोक सराफ. काय ते ओके. एक नाव ज्यांनी तुला कुठलंही कॅरेक्टर दिलं तर तू त्यांना नाही म्हणू शकत नाही असं कुठलं एक इंडस्ट्रीतलं नाव घेशील?
मला असं वाटतं की पुरुषोत्तम बेर्डे आहेत, परेश मोकाशी आहे, सतीश राजवाडे आहे, त्या त्यावेळेस त्या त्या लोकांनी खूप हात दिलाय मला. श्रीरंग गोडबोले आहेत.
एक बॉलिवूड फिल्म ज्यामधला रोल तुला करायला आवडला असता?
सत्यमधला भिकू मात्र.
ओके. एक काम जे नको करायला हवं होतं असं तुला वाटलं?
बापरे. आत्ता मी एक मध्ये शो केला होता GST एक्सप्रेस, तेव्हा असं वाटतं की अँकरिंग उभं राहून जे होतं त्या पद्धतीने नाही झालं, तर मला असं वाटलं की तेव्हा नकार मी द्यायला पाहिजे होता.
बर. एक लहानपणीची गोष्ट जी तू अजूनही जपून ठेवली आहेस?
ह्युमर.
एक काम ज्याने तुला प्रसिद्धी दिली
घडले बिघडले पिंद्या.
एक पत्र जर तुला कोणाला लिहायचं असेल तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
माझ्या बाबांना लिहिल. अस्तित्व जाणवत राहत पण दिसत नाही अशा पद्धतीचं पत्र असेल ते.
ओके. एक गोष्ट जी तू आज पहिल्यांदा रिव्हील केलीस.
आपली मैत्री.
अच्छा. आणि स्टॉपवॉच तुझ्या हातात असेल ठीक आहे आयुष्याचं, तर कुठला क्षण फ्रीज करायला आवडेल आणि त्याला लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट असं म्हणायला आवडेल?
मी माझ्या बाळाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तो.
आणि आज खरं तर तुझ्या आयुष्यातल्या तशा आम्हाला खूप अजून डिटेल जाणून घ्यायचे बाकी आहेत असं मला वाटतंय, पण तरी देखील जे काही कळालं ते खूप इन्स्पायरिंग होतं. तुझा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे आणि अशीच तू प्रगती करत राहो, निवडक रोल्स करत राहो आणि या माध्यमातनं आम्हाला परत परत तुझ्यासाठी तिकीट काढायला यायला यु नो मिळावं यु नो असं आहे. त्यामुळे मी तर तिकीट लावणार आणि मी तर येणार आणि अशीच तुझी प्रगती होत राहो. पण मला सांग की आजच्या इंटरव्ह्यूमधली तुला आवडलेली गोष्ट कुठली?
खूप मनमोकळेपणाने इंटरव्ह्यू झाला. बरेचदा इंटरव्ह्यू हे फॉर्मल होतात, कदाचित आपल्या भागाचा तो हे असेल की आपण एकाच भागातले आहोत, त्यामुळे कुठला पत्ता मी राखून नाही ठेवला. 13 पानाची रमी सगळीच्या सगळी दाखवली मी तुला आणि प्रेक्षकांना.
थँक्यू सो मच संदीप, आज इतका वेळ दिलास आणि मला खूप मजा आली.
थँक्यू थँक्यू.